कॅमेरा ऍक्शन.
नमस्कार, मी अविनाश नारकर.
नमस्कार, मी ऐश्वर्या नारकर.
तुम्ही ऐकताय लाईट्स कॅमेरा ऍक्शन,
कलाकार श्रुती सोबत.
माझे आई बाबा वर्किंग होते, आता रिटायर्ड झाले, पण 35-35 वर्ष 45 वर्ष एकाच ठिकाणी हे लोक काम करतात. त्यांचा पगारही तेवढा नव्हता, तरी त्या ऍडजस्ट करून आपण सगळ्या गोष्टी करायचो. आणि अशाच जेव्हा वडील किंवा आई काहीतरी महागडी गोष्ट घेऊन यायची, तेव्हा त्याची व्हॅल्यू म्हणजे बाप रे.
आमच्याकडे अशी महागडी वस्तू खूप आलीच नाही, कारण मला आठवतं की 8वी-9वीपर्यंत तरी TV नव्हता. आणि जो TV होता तो तोशिबाचा, माझ्या आत्याकडचा जुना TV, त्यांच्याकडे नवीन आला म्हणून आमच्याकडे शिफ्ट झाला होता. आणि त्याची गंमत होती की असा तो लाकडी टेबलवर ठेवलेला होता, आणि तो त्याचं चित्र असं असं हलायचं, आय थिंक अँटिनास तेव्हा असायचे, आणि तो वारा आला की हां. आणि मग माझ्या बाबांनी उदबत्तीचं एक लाकडी घर ठेवलं होतं, मग ते त्या टेबलवर ठाक 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 केलं की त्याचं चित्र सरळ व्हायचं. त्यामुळे आमच्या त्या लाकडी टेबलवर खूप असे ठोके होते, ठाक 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 ठाकचे. तर तो एकच होता. त्याच्यानंतर फ्रीज वगैरे तर मला असं वाटतं की लग्नानंतरच आले असतील, पण मला आठवतं की बाबा माझ्यासाठी ते VT जायचे रिझर्व्ह बँकेत, आणि येताना स्टेशनवरनं तेव्हा ना काचेचेच असू शकतात, ते कानातले मिळायचे, आणि तेव्हा आय थिंक ते 4 आणे 8 आणे असे मिळायचे. तर ते असे 5 रुपयाचे असे उचलून असे मिळायचे, म्हणजे ते बंच वाईज. तर ते ऑलमोस्ट ते दर महिन्यातनं एकदा असे ते आणायचे, आणि त्याच्यातले 1-2 कानातली अजूनही आहेत माझ्याकडे. म्हणजे पैशाची किंमत नव्हती, पण बाबा काहीतरी आणतायत हेच खूप होतं,
व्हॅल्यू जास्त होती. मला वाटतं मुलांच्या बाबतीत सायकल हे म्हणजे हवंच आयुष्यात असं असायचं. आणि स्पेशली मला असं वाटतं चाळीत तर कदाचित कॉम्पिटिशन लागत असेल की बाबा तुझ्याकडे कुठली सायकल आणि माझ्याकडे कुठली. आणि त्यावेळेस असंही असायचं ना की 10वीचा रिझल्ट चांगला आला तर तुला सायकल मिळणार. सो काही ना काही कंडिशन्स असायच्या त्या काळात. असं काही लगेच हा वाटलं मनात म्हणून आणलं असं नसायचं, जे आजकाल खूप घडतं खरं तर.
तर तू जर सायकलचं म्हणत असशील तर माझी इच्छा अगदी 7वी-8वीपासून होती, पण ती मी ग्रॅज्युएट झालो सायकल काही आली नाही. म्हणजे ना तर त्यांच्या सगळ्या कंडिशन्स ज्या काय असतील, बाबा याला फर्स्ट क्लास मिळालं तर आणेन अमुक आणेन असं, मुळात त्यांनीच आम्हाला कंडिशन काही घातली नाही. त्यामुळे त्यांच्याकडे बाबांकडे मी काही मागेन अशी सिच्युएशन कधी आलीच नाही. आणि मला वाटतं ग्रॅज्युएशन माझं झालं आणि ग्रॅज्युएशनचा रिझल्ट लागायचा होता आणि माझे वडील गेले, सो ते वडिलांनी दिलं. आता हे सगळं आहे ते वडिलांनीच दिलं असंच मी म्हणतो.
ही सायकल तुम्ही कमी
त्यामुळे तसं काही झालं नाही.
पण मग यु नो शाळेत एक असतं की तुम्हाला कोणते ना कोणते सर तुमचे फार आवडते असतात आणि कोणते ना कोणते फार नावडते असतात, कारण की ते तुम्हाला पनिश करतात. मग मला तर हमखास बोलायसाठी बाहेर काढायचे. तुम्हाला कुठल्या गोष्टीसाठी शाळेत पनिशमेंट केली होती आणि तुमची शाळा कुठली होती?
माझी शाळा मला सांगायला खूप अभिमान वाटतो, सचिन तेंडुलकर ज्या शाळेत होता ती शारदाश्रम विद्या मंदिर भवानी शंकर रोड दादर. माझ्या शाळेत मी जसं म्हटलं तसं लहानपणापासून खूप मस्ती. आत्ता जो मी तुला असा फिट आणि असा वाटतोय, तर त्यावेळेला अब्बी छब्बी अब्बू अब्बू वगैरे असा होतो खूप छान. इतिहास हा विषय माझ्या आवडीचा होता आणि इतिहासातली पात्र, इतिहासातल्या लढाया, त्यामुळे कदाचित मी मधल्या सुट्टीत किंवा शाळा सुटल्यानंतर माझं दप्तर हे माझ्यासाठी माझं शस्त्र असायचं आणि दप्तर सगळं फुल लोडेड असायचं, सगळी पुस्तकं सगळ्या वह्या. जर माझ्या वाटेला कोणी आलं तर ते दप्तर असं गोलगोल फिरून गरबड, त्या दप्तराच्या ओझ्यात असे कित्येक जण असे धक्का लागून पडलेले आणि इंजर्ड झालेले आहेत लहानपणी. आणि मी तसंच कोणालाही माझ्या वाट्याला आलं तर मी असा काखेत बकोडीला धरायचो आणि गोलगोल फिरून सोडून द्यायचो. म्हणजे माझ्याबरोबर तुला सांगतो, तू प्रसाद फणसेला ओळखत असशील, तर प्रसाद फणसे हा असा बारीक असा होता. आता आम्हाला लॉरेल हार्डी म्हणायचे, कारण आम्ही 1वी-10वी आम्ही दोघेही एका बेंचवर खूप मस्ताडे असे दोघे होतो. पण मस्ती केली तरी सगळ्या बाईंचे सगळ्या सरांचे खूप लाडके होतो, कारण अभ्यास देखील तेवढाच मन लावून करायचो.
यु नो शाळेत एक असतं की तुम्हाला कोणते ना कोणते सर तुमचे फार आवडते असतात आणि कोणते ना कोणते फार नावडते असतात, कारण की ते तुम्हाला पनिश करतात.
जसं तुम्हाला दिसत तसं काही शिक्षक आपल्या आवडीचे असतात नावडीचे असतात. चार्य सर म्हणून आमचे गणिताचे सर होते, त्यांना एवढा जाड भिंगाचा चष्मा होता, प्रचंड जाड भिंगाचा, म्हणजे त्यांचे डोळेच दिसायचे नाहीत. तर असे ते इतके चिडायचे जर कोणी मस्ती करत असेल किंवा लक्ष देत नसेल तर डस्टर तर फेकून मारायचे, पण बॅक बेंचर्स त्यांना इतके कुबलून करायचे ते की ते मारताना असे दातोट चावायचे, त्यांच्या ओठातनं रक्त यायचं. जो हुशार आहे, जो अभ्यास करतो, त्याच्यासाठी जीवाचं रान करणार आहे. म्हणजे त्यांनी एक्स्ट्रा क्लासेस ज्याचे आता अतोनात पैसे घेतले जातात, म्हणजे त्यांनी कुणाकडनंही कधीही एक नया पैसा घेतला नाही, पण अशा अनेक एक्स्ट्रा ट्युशन्स ते मुलांचे घ्यायचे. असे ते होते मराठी शिकवणाऱ्या बिनीवाली बाई होत्या, की ज्यांच्यामुळे आम्हाला संदर्भासहित स्पष्टीकरणं इतकी अप्रतिम आम्ही शिकलेलो आहोत लहानपणी, की आता कुठलाही संदर्भ, कितीही कठीण संदर्भ आला ना, तरी त्याचं स्पष्टीकरण देताना आम्हाला कठीण जात नाही. सो बिनीवाली बाई, खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमचं मराठी त्यावेळेला इतकं छान करून घेतलं. 93.5
रेड एफएम बजाती रहो.